पाठ एक, ओळख। चार, कोणाचं काय काम आहे। क, ऐकूया आणि वाचूया। लिसन अँड रीड।
साबळे साहेब, आपण शाखा प्रबंधक आहात ना?
ओ, मी शाखा प्रबंधक आहे।
उषा गायकवाड, तुम्ही क्लिअरिंग विभागात आहात का?
नाही, मी मुदत ठेव विभागात आहे।
रत्ना मोकाशी, आपण कर्ज विभागाच्या प्रमुख आहात का?
हो, मी कर्ज विभागाची प्रमुख अधिकारी आहे।
सुभाष कदम, तुम्ही शिपाई आहात का?
नाही, मी सुरक्षारक्षक आहे।
आपल्या शाखेमध्ये शिपाई कोण आहेत?
मंगला सातपुते या शिपाई आहेत।
किमया आणि गौरव, तुम्ही कॅशियर आहात का?
हो, आम्ही दोघे कॅशियर आहोत।
प्रशांत जेधे, क्लिअरिंगचं काम पाहतात का?
नाही, ते कर्ज वसुलीचं काम पाहतात।
कदमांचा मुलगा इथे काम करणार आहे का?
नाही, तो दुसरीकडे नोकरी करतो।
ती मुलगी बँकेत नवीन आहे का?
हो, ती नवीन आहे। एक महिन्यापूर्वी ती रुजू झाली आहे।